आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पंतप्रधान आजपासून 2 दिवसांच्या गुजरात दीव दमण दौऱ्यावर। सहकार क्षेत्राच्या विकासासाठी जागतिक स्तरावर भागीदारी वृद्धिंगत करण्याची गरज असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा विधेयक 2025 विधानसभेत मंजूर। आणि भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार सुनील छेत्रीचं आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पुनरागमन। आता सविस्तर बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवसीय गुजरात दादरा नगर हवेली आणि दीव दमणच्या दौऱ्यावर जाणार आहेत। या दौऱ्यादरम्यान मोदी सुरत नवसारी आणि दमणमधल्या सिल्वासा इथं विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत। आज सकाळी दादरा नगर हवेली आणि दमण इथं 2,587 कोटी रुपये मूल्यांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी ते करतील। तसंच सिल्वासा इथं जाहीर सभेला संबोधित करतील। त्यानंतर सुरतमध्ये सुरत अन्न सुरक्षा आणि परिपूर्णता मोहिमेचा शुभारंभ करतील। सुरतमधील 2 लाख लाभार्थ्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा लाभ मिळणार आहे। तसंच उद्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त नवसारीमध्ये होणाऱ्या लखपती दीदी संमेलनाला मोदी उपस्थिती लावणार आहेत। यावेळी 25,000 अधिक बचत गटांमधील 2.5 लाख महिलांना 450 कोटी रुपयांहून अधिक मदत वितरित करतील। भारतीय सहकारी क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी जागतिक सहकारी संस्थांबरोबरची भागीदारी वृद्धिंगत करण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केली आहे। सहकार संस्थांद्वारे सेंद्रिय उत्पादनांना प्रोत्साहन देण्याच्या गरजेवरही त्यांनी भर दिला। देशातल्या सहकार क्षेत्राच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आयोजित उच्चस्तरीय बैठकीच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते। कृषी क्षेत्राच्या सुधारणा करण्यासाठी निर्यातीवर भर देण्यावर लक्ष केंद्रित करावं तसंच माती परीक्षण पद्धतींचा विकास करावा अशाही सूचना त्यांनी दिल्या। शाळा महाविद्यालये आणि व्यवस्थापन शिक्षण संस्थांमध्ये सहकार्याविषयीचे अभ्यासक्रम सुरू करण्याचा तसंच भावी तरुण पिढीला प्रेरणा ठरू शकणाऱ्या सहकारी संस्थांना प्रोत्साहन देण्याचा प्रस्तावही त्यांनी मांडला। या बैठकीला गृह आणि सहकार मंत्री अमित शहा तसंच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। कोविड महासाथीच्या काळात धोरणात्मक नेतृत्व आणि महत्वाच्या मदतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बार्बाडोस या कॅरेबियन राष्ट्राच्या प्रतिष्ठित मानद ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे। बार्बाडोसमध्ये ब्रिजटाऊन इथं झालेल्या समारंभात परराष्ट्र राज्यमंत्री पबित्रा मार्गारेटा यांनी पंतप्रधानांच्या वतीनं हा पुरस्कार स्वीकारला। महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा विधेयक 2025 काल विधानसभेत एकमतानं मंजूर झालं। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे विधेयक सभागृहात मांडलं। या सुधारणेमुळे शासकीय थकबाकीपोटी लिलाव होऊन सरकार जमा झालेल्या पडीक जमिनी शेतकऱ्यांना परत मिळणार आहेत। राज्यातल्या 4,849 एकर पडीक जमिनी शेतकऱ्यांना मिळणार आहेत। याचा लाभ छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना होणार आहे। कंपन्यांकडून होणारी गुंतवणूकदारांची फसवणूक टाळण्यासाठी राज्यात आर्थिक गुप्तवार्ता विभाग सुरू करण्यात येईल अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी काल विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते भैयाजी जोशी यांनी मराठीच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याचा मुद्दा काल विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात गाजला। यावर मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा मराठीच असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही जोशी यांच्या मराठीबाबतच्या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली। दरम्यान आपल्या विधानाचा विपर्यास केला जात असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैयाजी जोशी यांनी म्हटलं आहे। पतमूल्यांकनाच्या नवीन आकृतीबंधामुळे एमएसएमईच्या कर्ज प्रस्तावांची प्रक्रिया सुलभ होण्यास मदत होईल असं मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केलं। त्या काल विशाखापट्टणम इथं अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांच्यासमवेत डिजिटल फुटप्रिंट्सच्या स्कोरिंगवर आधारित पतमूल्यांकनाच्या नवीन आकृतीबंधाचं उद्घाटन करताना बोलत होत्या। या नवीन आकृतीबंधामुळे कागदपत्र कमी लागतील तसंच कर्ज प्रस्तावांना डिजिटल पद्धतीनं तत्काळ तत्वतः मंजुरी मिळेल असंही त्यांनी सांगितलं। दरम्यान भारतीय निर्यातीवरील शुल्काच्या समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकार अमेरिकेशी चर्चा करत असल्याचंही अर्थमंत्र्यांनी सांगितलं। अर्थमंत्र्यांनी आंध्र प्रदेशातील काकीनाडा आणि राजमहेंद्रवरम इथं लघु उद्योग विकास बँक ऑफ इंडियाच्या 2 शाखांचंही उद्घाटन केलं। लोकसभेतले विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल मुंबईला भेट दिली. या भेटीत त्यांनी सुधीर राजभर यांच्या चामर स्टुडिओ या दुकानाला भेट दिली आणि चर्म उद्योगातल्या कामगारांची भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स 2025 अॅनिमेशन गेमिंग ई स्पोर्ट कॉमिक्स चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी. विशेष उपक्रमात सहभागी व्हा. क्रिएट इन इंडिया चॅलेंज. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ wavesindia.org.
येत्या 3 ते 4 वर्षात भारत स्वतःचं ग्राफिक प्रोसेसिंग युनिट विकसित करेल असं प्रतिपादन इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलं. सरकारनं दिलेल्या 40% अनुदानानंतर भारताच्या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित कॉम्प्युटेशन ग्राफिक प्रोसेसिंग युनिटची किंमत जागतिक स्तरावर सर्वात कमी असून ती 67 रुपये प्रतितास एवढीच आहे असं वैष्णव यांनी सांगितलं. दिल्लीत कृत्रिम बुद्धिमत्तेविषयीच्या एआय कोश या पोर्टलचं तसंच इतर एआय आधारित उपक्रमांचं उद्घाटन वैष्णव यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते. मंत्रिमंडळानं 1 वर्षापूर्वी भारत एआय मिशनला मान्यता दिली होती. प्रगतीशील समाजाच्या निर्मितीसाठी नागरिकांनी अस्पृश्यता जातीभेद आणि असमानतेपासून स्वतःला मुक्त ठेवलं पाहिजे असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. दिल्ली इथं लोकमाता अहिल्याबाई होळकर सन्मान समारंभाला संबोधित करताना गडकरी बोलत होते. कोणालाही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ मानलं जाणार नाही अशा समानतेवर आधारित समाज निर्मितीचं लक्ष ठेवण्यावर त्यांनी भर दिला. यावेळी आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी समाजाच्या कल्याणासाठी सरकार राबवत असलेल्या अनेक उपक्रमांवर प्रकाश टाकला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिकोच्या अध्यक्षांशी चर्चा केल्यानंतर बहुतेक वस्तूंवरील 25% कर लागू करण्याचा निर्णय 1 महिन्यासाठी पुढे ढकलला आहे. त्यांनी काल ही घोषणा केली. ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात कॅनडा आणि मेक्सिकोशी केलेल्या व्यापार कराराचं पालन करणाऱ्या वस्तूंना ही सवलत लागू होईल. मात्र अमेरिकेच्या निर्यातीवर शुल्क आकारणाऱ्या देशांवर अमेरिका येत्या 2 एप्रिलपासून आयात कर लागू करण्यावर ठाम असल्याचं ट्रम्प यांचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी स्पष्ट केलं. 7वा जनऔषधी दिवस आज साजरा होत आहे. जेनेरिक औषधांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी आणि या योजनेविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. किफायतशीर किमतीत दर्जेदार जेनेरिक औषधं उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं ही योजना सुरु करण्यात आली. या योजनेमुळे नागरिकांना बाजारभावापेक्षा 50 ते 80% कमी किमतीत औषधं उपलब्ध होत आहेत. आदिवासी युवा आदान प्रदान कार्यक्रमांतर्गत केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी काल 200 आदिवासी तरुणांशी संवाद साधला. छत्तीसगड आणि ओडिशाच्या आदिवासी भागातले युवक दिल्लीच्या दौऱ्यावर आले आहेत. डाव्या विचारसरणीच्या प्रभावाखाली असलेल्या जिल्ह्यांमध्ये अनेक विकास कामं पूर्ण झाली असून रस्ते आणि रेल्वे जाळं विकसित झालं आहे. आदिवासी समुदायांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि संस्कृती जपण्यात मोठं योगदान दिलं असून तरुणांनी 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी योगदान देण्याचं आवाहन राय यांनी केलं. भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार सुनील छेत्री मालदीव आणि बांगलादेश विरुद्ध होणाऱ्या फिफा आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय संघाकडून खेळणार असल्याचं अखिल भारतीय फुटबॉल महासंघानं म्हटलं आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये कुवेतबरोबर झालेल्या सामन्यानंतर छेत्रीनं आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली होती पण आता तो भारतीय संघात पुनरागमन करत आहे. येत्या 19 मार्चला शिलाँगमध्ये भारताचा सामना मालदीवबरोबर मैत्रीपूर्ण सामना होईल. त्यानंतर बांगलादेशबरोबर साखळी सामनाही होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान आजपासून 2 दिवसांच्या गुजरात दीव दमण दौऱ्यावर. सहकार क्षेत्राच्या विकासासाठी जागतिक स्तरावर भागीदारी वृद्धिंगत करण्याची गरज असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा विधेयक 2025 विधानसभेत मंजूर. आणि भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार सुनील छेत्रीचं आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पुनरागमन. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.